चीनीमंडी.com पॉडकास्ट।
डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले, अमेरिकेच्या इतिहासात 2021 अर्थव्यवस्थेसाठी सर्वात चांगले वर्ष। अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की देशाची अर्थव्यवस्था लवकरच कोरोना व्हायरसच्या प्रभावातून बाहेर येईल। ट्रम्प यांनी दावा केला की 2021 देशाच्या इतिहासामध्ये अर्थव्यवस्थेसाठी सर्वात चांगले वर्ष असेल। राष्ट्रपती निवडणुकीमध्ये रिपब्लिकन उमेदवार ट्रम्प यांना डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जोए बायडेन यांच्याकडून तगडे आव्हान आहे। राष्ट्रपती निवडणूक 3 नोव्हेंबरला होणार आहे। या निवडणुकीमध्ये COVID-19 महामारीशी निपटण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न, अर्थव्यवस्थेची स्थिती आणि जातीय तणाव हे मुख्य मुद्दे आहेत। ट्रम्प यांनी अॅरिझोनामध्ये एका निवडणूक सभेला संबोधित करताना सांगितले की पुढचे वर्ष देशाच्या इतिहासामध्ये आर्थिक दृष्टीतून सर्वात चांगले राहील। कोरोना व्हायरसमुळे अमेरिकेमध्ये 2,20,119 लोकांचा मृत्यू झाला आहे। अमेरिकेमध्ये 82 लाखापेक्षा अधिक संक्रमित आहेत। या महामारीमुळे अमेरिका मंदीच्या स्थितीमध्ये पोहोचला आहे आणि मोठ्या संख्येने लोकांना रोजगार घालवावा लागत आहे।